येशू देवाच्या स्वरूपाचा असूनही देवा समान असणं हा लाभ असा त्यानं मानला नाही, तर त्यानं स्वतःला रिक्त केलं, म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचं स्वरूप धारण केलं आणि मनुष्य प्रकृतीचं असं प्रकट होऊन त्यानं मरण आणि तेही वधस्तंभावरचं मरण सोसलं. ह्या मर्यादेपर्यंत आज्ञापालन करून त्यानं स्वतःला लीन केलं. यामुळं देवानं त्याला फारच उंच केलं आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिलं, यासाठी की स्वर्गात पृथ्वीवर आणि पृथ्वीखाली जे काही आहे त्यानं येशूच्या नामाने गुडघे टेकावे आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिव्हेनं येशू ख्रिस्त प्रभू आहे असं कबूल करावं.